विविध भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. एमआयटी आर्ट डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 या स्पर्धेचं आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचं उद्घाटन पुष्कराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र गोस्वामी यांच्या हस्ते झालं. सध्या देशासमोर असणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संशोधनाला चालना देण्याचं काम स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे, त्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा असं ते यावेळी म्हणाले. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं आज दुपारी 12 ते 1 या वेळेत आपल्या सर्वांसाठी शांतता पुणेकर वाचत आहेत या अभिनव उपक्रमात अग्निशमन दल सहभागी झाले होते. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे आणि जवान तसंच सर्व अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत पुस्तक वाचन केलं. पुणे महापालिकेतर्फे आज लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा करण्यात येत आहे. पादचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या अधिकारांबाबत जागृती करण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम आयोजित केला जातो. हा उपक्रम राबवणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. शाश्वत वाहतूक, यात प्रामुख्यानं चालणं, सायकल आणि बस मेट्रोचा अधिकाधिक वापर करण्याबद्दल आवाहन करणं तसंच लोकप्रबोधनासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांद्वारे लोकांचा सहभाग वाढवण्यावर यात भर दिला आहे. पुण्यातील महत्वाचा लक्ष्मी रस्ता वाहनविरहित करून इथं महापालिकेद्वारे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात बनावट औषधं पुरवण्यात आल्याच्या प्रकारात बंदी घालण्यात आलेल्या विशाल एंटरप्रायजेसकडून ससून रुग्णालयालाही औषधांचा पुरवठा झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर सध्या उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची चाचणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ यल्लप्पा जाधव यांनी दिली. ऊस वाहतूक वाहनांकडून रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळले जावेत याबाबत साखर कारखान्यांनी ऊस वाहतूकदारांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी अशा आशयाचं पत्र सर्व साखर कारखान्यांना पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आलं आहे. साखर कारखाने सुरू झाल्यानंतर रस्त्यावर ऊस वाहतूक वाहनांची संख्या वाढते, अपघातांची संख्याही याच काळात मोठी असते. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांनी विविध भागात अपघातांची कारणं शोधली असता वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे अपघात होत आहेत. महाराष्ट्र क्षयरोगमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून 100 दिवसांची मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्हे आणि 12 महानगरपालिकांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अधिकाधिक क्षयरुग्ण शोधणं, त्यांच्यावर उपचार करणं, मृत्यूदर कमी करणं आणि आजाराचा प्रसार कसा कमी करता येईल हे तपासणं यावर लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याचं पुणे क्षयरोग आणि कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ संदीप सांगळे यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध तक्रार निवारण प्रणालींवर आलेल्या तक्रारींचा आणि त्यावर संबंधित विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचा आढावा आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला. प्राप्त तक्रारी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्यास विभागप्रमुखांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही सिंह यांनी यावेळी दिला. संबंधित विभागानं तक्रारींचा प्राधान्यक्रम ठरवून त्याचं विहित वेळेत निराकरण केलं पाहिजे. निराकरण केल्यानंतर त्याची नोंद संबंधित पोर्टलवर देखील तात्काळ घेतली गेली पाहिजे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना रात्र निवारा केंद्र अल्पदरात उपलब्ध करून देण्याचा यामध्ये समावेश आहे. पश्चिम भारत फुटबॉल संघटनेद्वारे जळगाव इथं सुरू असलेल्या आंतरजिल्हा मुलींच्या कनिष्ठ गटातील फुटबॉल स्पर्धेत पुण्याच्या संघानं सातारा संघाचा 9-0 असा धुवा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. आर्या चौधरी, याशिका तेजवानी आणि केया तेलंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले. उपांत्य फेरीत पुण्याचा सामना कोल्हापूरशी होणार आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.